एक असं गाणं सादर करूया जे खूप लाईट मूडचं आहे, जे खूप मंद मंद आहे.
ओ म्हणजे तुझं गाणं?
माझं तुझंच म्हणा ना.
नाही तू गाणं तुझंच आहे, म्हणजे गाणं लिहिलं आणि कंपोज जरी मी केलेलं असलं आणि तरी देखील अल्बममध्ये ह्याच्या अल्बममध्ये आहे
तिच्या. ह्याची एक छोटीशी गोष्ट अशी आहे की हे गाणं जेव्हा अवधूतनी कंपोज केलं त्यानंतर तो विसरून गेला आणि आम्ही जेव्हा बँकॉकला गेलो होतो तेव्हा त्याला त्या लाटा दिसल्या आणि त्याला ते शब्द सुचले आणि मी ही चाल गात होतो तिकडे आणि तो मला उलटा विचारतो की ही चाल अरे छान आहे, कोणाची आहे? म्हटलं तुझीच आहे का?